ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज 23 ऑक्टोबर 2020. डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजाराचा संमिश्र ट्रेंड होता. महाराष्ट्र एसटी साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक एसटी साखरेचा व्यापार 3150 रुपये ते 3225 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेश M30चा व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता. गुजरात M30चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला. हे सर्व दर GST वगळता आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $399.10 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.83 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.640 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.5929 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3012 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $440.83 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 127.01 अंकांनी वर येऊन 40,865.50 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 33.90 अंकांनी वर येऊन 11,930.35 अंकावर बंद झाला.